आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट परीक्षा प्रकरणी चर्चेची मागणी करत संसदेत विरोधकांचा गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। शेतकरी, महिला, युवा, अल्पसंख्याकांसाठी विविध सवलती जाहीर करणारा महाराष्ट्राचा चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जामिनावर कारागृहातून सुटका। महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या विक्रमी 525 धावा। स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांचे भागीदारी, जलद शतक आणि द्विशतकाचे विक्रम। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उद्या भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत। वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती, मात्र लोकसभेत आजच्या दिवसाचं कामकाज सुरु होताच वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट प्रकरणी चर्चा करण्याची तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात असल्याचा संदेश या चर्चेद्वारे द्यायचा असल्याचं विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी सांगितलं। काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस तसंच समाजवादी पार्टीच्या खासदारांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन घोषणा दिल्या। आभार प्रस्तावावरची चर्चा झाल्यावर हा मुद्दा उपस्थित करावा आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत होऊ द्यावं असं सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सांगितलं। आभार प्रस्तावावरची चर्चा नियोजित असताना इतर मुद्द्यांवर चर्चा घेण्याची प्रथा नाही असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं, परंतु गोंधळ चालूच राहिला आणि सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेतही नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे कामकाज एकदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या। निषेध चालू असतानाच काँग्रेसच्या सदस्य फुलोदेवी नेताम भोवळ येऊन पडल्या। त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं आणि 2:30 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं। त्यानंतर सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला। त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर आभार प्रस्तावावर चर्चा सुरु झाली। चर्चेदरम्यान भाजपा सदस्य सुधांशु त्रिवेदी यांनी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला। ग्रेट ब्रिटनला मागे टाकून भारत जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असल्याचा उल्लेख त्यांनी केला। काँग्रेस संविधानाची हेळसांड करत असल्याची टीका भाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी केली। महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य डॉ अनिल बोंडे यांनीही चर्चेत भाग घेतला। संविधानाचं कलम 370 रद्द केल्याबद्दल वायएसआर काँग्रेसचे गोलाबाबू राव यांनी सरकारची प्रशंसा केली। आज दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। शेतकरी, महिला, युवा, अल्पसंख्याकांसाठी विविध सवलती जाहीर करणारा राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला। हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प आहे। विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर राज्यभरात एकसमान करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली। त्यानुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डिझेलवरचा व्हॅट सध्याच्या 24% (21%) प्रस्तावित केला आहे। यामुळे डिझेल लिटरमागे 2.07 रुपये स्वस्त होईल, तर पेट्रोलवरचा व्हॅट 26% कमी करून 25% करणं प्रस्तावित आहे। यामुळे पेट्रोल लिटरमागे 65 पैसे स्वस्त होईल। एकूण 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात केली आहे। महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे, तर 20,051 कोटी रुपयांची महसुली तूट आणि 1,10,355 कोटी रुपयांची राजकोषीय तूट आहे। बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. याअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी एकूण 46,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातल्या 2.5 कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरामागे 3 गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवार यांनी आज केली. 52 लाखांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ होईल. युवकांना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. याअंतर्गत 10 लाख युवकांना वर्षभर कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन राज्य सरकार देईल. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. गाव तिथे गोदाम ही योजना सरकारनं जाहीर केली. यात पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचं बांधकाम आणि दुरुस्ती केली जाईल. दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना सरकारनं जाहीर केली. त्यात पहिल्या टप्प्यात 34,400 घरं बांधली जाणार आहेत. वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली आहे. यातून कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसंच पालखी मार्गाचं व्यवस्थापन केलं जाईल असं ते म्हणाले. पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याशिवाय कोकणातली कातळशिल्पे दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवाचाही प्रस्ताव पाठवला जाईल. यावर्षीपासून वारीतल्या मुख्य पालख्यातल्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य सरकार देणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्यात वाढ होण्याची अपेक्षा असून अर्थसंकल्पात पर्यायांचा विचार केल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. अतिशय प्रगतिशील सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान या अर्थसंकल्पात केल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोके संकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे असा आरोप त्यांनी केला. हा अर्थसंकल्प आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असून त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता त्यांची लूट करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रांची उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. त्यानंतर बिरसा मुंडा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. भूखंड घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून 31 जानेवारीला सक्तवसुली संचालनालयानं त्यांना अटक केली होती. न्यायमूर्ती रोंगोन मुखोपाध्याय यांनी आज त्यांना नियमित जामीन मंजूर केला. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चेन्नईत सुरु झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्यांदाच एका दिवसात 500 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम नोंदवला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानानं शतक तर शेफाली वर्मननं द्विशतक झळकावलं. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी 292 धावांची भागीदारी केली. हाही एक विक्रम आहे. स्मृतीनं 149 तर शेफालीनं 205 धावा केल्या. शेफाली सर्वात जलद शतक करणारी महिला फलंदाज ठरली. तिनं 113 चेंडूत शतक साकारलं. त्याआधी इंग्लंडच्या जॅन ब्रिटननं 1984 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 137 चेंडूमध्ये शतक झळकावलं होतं. तिचा हा विक्रम स्मृती मंधानानं 122 चेंडूत शतक ठोकत मोडला. तिच्यापेक्षा कमी चेंडूत शतक पूर्ण करत शेफालीनं नवा विक्रम नोंदवला. त्यानंतर 194 चेंडूत द्विशतक करत तिनं आणखी एक विक्रम नोंदवला. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता इंग्लंडचा पराभव करून भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताचा गोलंदाज अक्षर पटेल सामनावीर ठरला. अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षा प्रकरणी चर्चेची मागणी करत संसदेत विरोधकांचा गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. शेतकरी, महिला, युवा, अल्पसंख्याकांसाठी विविध सवलती जाहीर करणारा महाराष्ट्राचा चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जामिनावर कारागृहातून सुटका. महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या विक्रमी 525 धावा. स्मृती मंदाना आणि शेफाली वर्मा यांचं भागीदारी. जलद शतक आणि द्विशतकाचे विक्रम. आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उद्या भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.